नमस्कार, मी कौस्तुभ पटाई, ऐकूयात काही ठळक घडामोडी. नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत निवडणूक सुधारणांविषयी चर्चेला सुरुवात झाली. विविध राज्यात मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण सुरू करण्याचं कारण काय आहे हे निवडणूक आयोगानं स्पष्ट करायला हवं असं काँग्रेसचे मनीष तिवारी चर्चेला सुरुवात करताना म्हणाले. राज्यसभेत वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सहभाग घेतला. केंद्रीय हवाई वाहतूक संचालनालयानं इंडिगो विमान कंपनीला नियमित विमान उड्डाणांच्या संख्येत 5% कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः अधिक मागणी आणि अधिक वारंवारता असलेल्या उड्डाणांसाठी हे निर्बंध लागू होतील असं संचालनालयानं म्हटलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. आढाव यांना आदरांजली वाहण्यासाठी पुणे कृषी उत्पादन बाजार समितीतला फळे आणि भाजीपाला विभाग उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 436 अंकांची घसरण होऊन तो 84,666 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 121 अंकांनी घसरला आणि तो 25,840 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.